नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही खूप आनंदी जीवन जगत आहात. आणि जर असं नसेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाचा विचार केला पाहिजे आणि त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. आणि आजचा विषय थोडा हटके आहे आणि तुम्हाला तो कदाचित आवडेलही. आजचा विषय आहे मूवीज. तर मूवीजमधून आपण काय शिकलो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मूवीज काही जण म्हणतील की खूप वेळ खाऊ असतात किंवा वेळेचा अपव्यय असतो किंवा ते वास्तववादी नसतात, निव्वळ एक देखावा असतो. पण जे लोक मूवीज पाहतात त्यांना मला हे सांगायचं आहे का तुम्ही नक्कीच मूवी बघत राहा. आणि आज मी तुम्हाला मी मूवीजमधून काय शिकले हे सांगणार आहे. तर पहिलं म्हणजे मूवीज पाहण्याने आपण बिगर दॅन लाईफचा विचार करू शकतो. जसं उदाहरणार्थ बाहुबली मूवी किंवा नायक मूवी तान्हाजी, या मूवी बघताना आपल्याला जीवनाच्या भव्यतेची आशा किंवा जाणीव निर्माण करतात. दुसरं म्हणजे आपल्या उजव्या मेंदूची केंद्र जागृत होतात, कारण यात खूप निरनिराळ्या प्रकारांचा समावेश असतो. जसं स्टोरी लाईन, स्क्रिप्ट, सिनेमॅटोग्राफी, म्युझिक, ह्या अशा बऱ्याच प्रकार. तर ह्या सर्वांचा जर आपण विचार केला तर तुम्हाला जाणवेल की तुमची सृजनशीलता देखील वाढली आहे. तिसरं म्हणजे मूवीज आपल्याला योग्य नियोजन व टीमवर्कचं महत्त्व दाखवते. आपल्याला खरं तर स्क्रीनवर फक्त हिरो हिरोईन आणि निव्वळ काही कलाकार दिसत असतात, पण वास्तवात त्यामागे हजारो लोकांचे श्रम असतात, ज्यांना आपण पडद्यामागचे कलाकार म्हणतो. त्या सर्वांच्या मेहनतीशिवाय आपल्याला जे दिसते ते तितके वास्तववादी वाटूच नाही शकत. प्रत्येकाचं काम तिथे महत्त्वाचं असतं. चौथं म्हणजे मूवीजमुळे आपले मूड शिफ्ट होतात. आपण रिलॅक्स फील करतो, स्फूर्ती येते, लाईट फील करतो किंवा आपल्यात आनंदाचे हार्मोन्स तयार होतात. जसं एक्झाम्पल म्हणजे माझ्या काही फेवरेट मूवीज आहेत. जसं कॉमेडीमधलं सांगायचं गेलं तर थ्री इडियट्स, जब वी मेट, चुपके चुपके, गोलमाल हे मी खूपदा बघत असते आणि त्यांनी मला खूप हलकं वाटतं, लाईट वाटतं, माझा मूड चेंज होतो. मराठीमधलं जसं सांगायचं झालं तर बनवा बनवी, कायद्याचं बोला हे माझे फेवरेट मूवीज आहेत. स्फूर्तीदायक म्हटलं तर मी शिवाजीराजे भोसले बोलतो किंवा उरी, गाझी अटॅक, धोनी इत्यादी. असे तुमचेही काही नक्कीच असतील, बरोबर ना? आणि शेवटचं मला सांगायचं आहे ते म्हणजे मूवीज आपल्याला कल्पना पलीकडचं दाखवू शकतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर बेबीज डे आऊट तुम्ही पाहिलं आहेत का? त्यात कसं एक छोटंसं गोड बाळ घराबाहेर जातं आणि किडनॅपर्सच्या नाकी कसं नऊ आणतं. इवन आपला मराठी मूवी जो अगबाई अरेच्चा, त्याच्यात नाही का संजय नार्वेकर कसा सर्व बायकांच्या मनातले आवाज ऐकू शकतो. तशा भन्नट कल्पना आपण मूवीजमध्ये अनुभवतो आणि आपल्या कल्पना विश्वात आपण भराऱ्या मारू शकतो. तसंच मूवीजमुळे म्हणजेच मला काय सांगायचं की आपल्याला आपली कुंपण तोडायला मूवीजमुळे मदत होते. अमर्याद विचार आपण करू शकतो. तर ह्या होत्या पाच गोष्टी ज्या मी स्वतः अनुभवल्या आणि मला खात्री आहे की तुमच्याकडे पण अशा गोष्टी नक्कीच असतील. आणि जर कधी तुम्ही मूवीजकडे कधी अशा नजरेने पाहिलं नसेल तर आजपासून जरूर विचार करा, कारण प्रत्येक माध्यमातून आणि प्रत्येकाकडून आपण खूप काही शिकू शकतो. तर हेच मला आज तुम्हाला सांगायचं होतं आणि आज मी तुमची इथेच रजा घेते. नमस्कार, पुन्हा भेटूया.